आज मी तुम्हाला ओळख करून देणारे केडी केम्पम्मा उर्फ जयम्मा उर्फ लक्ष्मी उर्फ संत्रम्माची. काय सांगता, यातलं एकही नाव तुम्ही कधीच ऐकलं नाहीये? हरकत नाही, कारण पोलिसांनी तिला दिलेलं नाव वेगळंच आहे. याच नावानं क्राईममधल्या तिच्या काळ्या कुट्ट कारकिर्दीवर कन्नडमध्ये नुकतीच एक फिल्म आली आहे. ही आहे कर्नाटकमधली पहिली लेडी सिरियल किलर सायनाइड मल्लिका.
हॅलो फ्रेंड्स, मराठी क्राईम कथा या आमच्या नवीन पॉडकास्ट शोमध्ये मी तुमचा होस्ट निरंजन,
मी मोहिनी,
तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. या पॉडकास्टच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असणारे एक नवीन हटके आणि कल्ट म्हणता येईल अशी क्राईम केस आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन, हा पॉडकास्ट तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही पॉडकास्ट ॲपवर किंवा यूट्यूबवर ऐकू शकता. एखाद्याला विष देऊन मारणं खरंच इतकं सोपं असतं का? बाकीच्यांचं माहीत नाही, पण सायनाइड मलिकासाठी तरी तो डाव्या हातचा मळ आहे. 1999 ते 2007 या 8 वर्षात तिनं किमान 9 बायकांना सायनाइड देऊन मारल्याचं सिद्ध झालंय. केडी केम्पम्मा या गरीब साध्या दिसणाऱ्या बाईची सायनाइड मल्लिका कशी झाली हेच आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत.
केम्पम्माचा जन्म 1970 साली बेंगळुरूच्या कागलीपुरामध्ये झाला. घरच्या गरिबीमुळे लहान वयातच तिच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं. तिचा नवरा देवराज हा टेलर होता आणि बेंगळुरूमध्ये कामाला होता. लग्नानंतर केम्पम्माला 3 मुलं झाली. घरच्या बिकट परिस्थितीमुळे ती लोकांकडं धुन्या भांड्याची कामं करायला लागली. केम्पम्माचा संसार गरिबीतच सुरू असला तरी तिला गरिबीत खितपत पडायचं नव्हतं. एका रात्रीत श्रीमंत व्हायची स्वप्न तिला पडत होती, त्यामुळे मग तिनं ती ज्या घरात कामाला जायची त्या घरांमध्ये छोटे मोठे हात मारायला सुरुवात केली. पण तरीही हाती पुरेसा पैसा लागत नसल्यानं तिनं तिच्या एरियात व्याजावर भिशी सुरू केली. हा साधारण 1997-98 काळ होता. तेव्हाच काय इवन आजही वस्त्यांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये लोक पैसा बँकेत गुंतवण्यापेक्षा भिशीत गुंतवणं अधिक पसंत करतात, कारण अशा स्कीममध्ये तुम्हाला नड असेल तेव्हा पैसे मिळू शकतात. शिवाय सगळा व्यवहार कॅशमध्ये असतो. या अशा भिशा कागदावर योग्य वाटत असल्या तरी आपला नंबर लागल्यावर गायब होणारे महाभागही अनेक असतातच. अशाच कोणत्या तरी कारणानं केम्पम्माची भिशी फसली आणि तिला मोठा आर्थिक फटका बसला. झालं, ज्या लोकांना भिशी मिळाली नव्हती ते तिच्याकडं आणि तिच्या नवऱ्याकडं पैशांचा तगादा लावायला लागले. यामुळं वैतागून या आणखी कोणत्या कारणानं केम्पम्माच्या नवऱ्यानं तिला 1998 साली घराबाहेर काढलं.
त्यानंतर केम्पम्मा परत एकदा लोकांच्या घरची कामं करायला लागली. याच दरम्यान ती एका सोनाराकडे कामाला लागली. इतर कामांप्रमाणेच ती इथंही फार काळ टिकली नाही, पण इथंच तिला रात्रीतून श्रीमंत व्हायचा राजमार्ग सापडला. ती जिथं काम करत होती त्या ज्वेलरी शॉपमध्ये सोन्याचे दागिने साफ करण्यासाठी पोटॅशियम सायनाइडचा वापर केला जायचा. पोटॅशियम सायनाइड ही दिसायला पांढऱ्या पावडरसारखी असते, जी पाण्यात सहज विरघळते. ती पावडर अगदी निरुपद्रवी भासत असली तरी ती प्रचंड विषारी असते बरं का.
काय सांगतोस, म्हणजे पोटॅशियम सायनाइड इतकं विषारी असतं?
हो ना, आपण मी कितीतरी वेळा आम्हाला आठवतंय म्हणजे काही सण वगैरे असलं की आपण ते दागिने पॉलिश करून घेतो तेव्हा हे काही माहीत नसतं आपल्याला.
हो खरंच.
तर त्यामुळे मी नेटवर जरा सर्च केलं तर पोटॅशियम सायनाइडचा 200 ते 250 ग्रॅमचा डोस पोटात केला ना तर काही क्षणात माणूस मरतो.
बापरे.
इतकंच काय, अगं दुसऱ्या महायुद्धात शत्रूच्या तावडीत सापडू नये म्हणून अनेक सैनिकांनी पोटॅशियम सायनाइडच्या गोळ्या खाऊन जीव दिल्याची उदाहरणं आहेत. तर असं हे रेडीमेड विष केम्पम्माच्या हाती लागलं. झालं, आता तिला फक्त तिच्या गुन्ह्यांची मोडस ऑपरेंडी काय ती ठरवायची होती, जी तिनं अगदी शांत डोक्याने ठरवली.
तिनं तिचं पहिलं सावज 19 ऑक्टोबर 1999 या दिवशी हॉस्कोटमध्ये गाठलं. तिच्या सायनाइडची पहिली बळी ठरली 30 वर्षांची ममता राजन. केम्पम्मानं तिला मंडल पूजा नावाचा एक विधी सांगितला. ममता तिच्या बोलण्यात नेमकी कशी फसली हे काही कळायला मार्ग नाही, पण केम्पम्माच्या सांगण्यावरून ती नवे कपडे आणि दागिने घालून कुणी सहसा फिरकत नाही अशा छोट्या मंदिरात पोहोचली. आणि विधी सुरू असताना केम्पम्मानं तिला तीर्थ म्हणून सायनाइडचं पाणी दिलं. त्यानंतर काही क्षणातच ममतानं तडफडून जीव सोडला आणि केम्पम्मानं तिच्या अंगावरचे सगळे दागिने काढून घेत तिथून पोबारा केला.
एकच मिनिट मोहिनी, हे कसं झालं हे तू सांगतीयस
बरोबर,
पण केम्पम्मानं तिला सांगितलं आणि ती का सगळे दागिने घालून गेली असेल बरं?
अरे साऊथ इंडियामध्ये तर तुला माहिती आहे ना की बायकांना सोन्याचं खूप वेड असतं.
अरे ओ,
आणि कोणत्याही शुभ कार्यात सोन्याचे आहेत तेवढे सगळे दागिने घालायचे अशी तिथे प्रथा आहे. त्यामुळे काय झालं की या ठराविक पूजेच्या निमित्तानं केम्पम्मानं तिला सोन्याचे दागिने घालून यायला सांगितलं आणि त्यात तिला काही गैर वाटलंच नसेल ना रे.
हा पॉइंट आहे.
तर तिथली तशी प्रथा असल्यानं ममताला तिच्यावर काही संशयही आला नाही आणि अशा प्रकारे तिनं कोणत्या तरी चिंतेत किंवा संकटात असणाऱ्या बायकांना मंदिरात हेरलं. नंतर त्यांना अशा कोणत्या तरी विधीच्या निमित्तानं एखाद्या निर्जन स्थळी देवळात बोलवून त्यांचा खून करत त्यांना लुटायला सुरुवात केली. पण तुला माहित आहे का रे, यातही आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑक्टोबर 1999 पहिला खून केल्यावर पुढचा खून करण्यासाठी तिनं तब्बल 8 वर्ष घेतली.
काय सांगते, 8 वर्ष तिने एकही खून नाही केला.
हो, आणि कारण केम्पम्मानं त्यापुढचे 5 खून ऑक्टोबर ते डिसेंबर 2007 केल्याचं उघड झालं. या थिअरी अशी आहे की 8 वर्षात ती कर्नाटकमधल्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या बायकांचे खून करत होती, पण ते पोलीस तपासात उघड झालंच नाही.
अरे ओके ओके. हा आता मग तेच झालं की कारण 2001 केम्पम्माला एका चोरीच्या केसमध्ये अटक झालेली बरं का, ती कोणत्या तरी विधीच्या निमित्तानं तेव्हाही एका घरात घुसलेली, त्यावेळी चोरी करताना ती पकडली गेली, या प्रकरणात तिला 6 महिन्यांची शिक्षाही झालेली. त्यामुळं बघ ना अगं, तेव्हा जर पोलिसांनी तिच्या आधीच्या गुन्ह्यांचा छडा लावला असता तर कदाचित अनेक बायकांचे प्राण वाचले असते.
खरंच रे.
हो ना अगं, आता बघ 2007 तिनं एलिझाबेथ नावाच्या 52 एका महिलेचा खून केला. एलिझाबेथची नात हरवल्यानं ती खूप चिंतेत होती आणि मंदिरात देवाला साकडं घालण्यासाठी आली होती. केम्पम्मानं तिला नोव्हेंबर 2007 कबलम्मा मंदिरात बोलवून सायनाइड मिश्रित पाणी किंवा प्रसाद देत तिचा खून केला. साठीच्या यशोदम्मा या केम्पम्माच्या 3 बळी ठरल्या. यशोदम्मांना अस्थम्याचा त्रास होता आणि मंडल पूजेनं तो आपण बरा करू असं आश्वासन केम्पम्मानं त्यांना दिलं होतं. यशोदम्मानंतर काहीच दिवसात साठीच्या मुनियम्मांना केम्पम्मानं विष देऊन मारलं. त्यानंतर 60 पिल्लम्मा आणि सगळ्यात शेवटी अवघ्या 30 नागवेणीला तिनं संपवलं. नागवेणीला मूल होत नसल्यानं ती दुःखी होती. केम्पम्मानं तिला झोपेतच मारलं. याशिवाय 22 रेणुकाला कोलार जिल्ह्यातल्या एका तीर्थस्थळी बोलवून तिथल्या भक्तिनिवासात तिनं 2006 मारलं असं नंतरच्या तपासात उघड झालं. रेणुकाचा नवरा दुबईला असल्यानं ती आपली बहीण मणी सोबत राहत होती. मणी ज्या घरात कामाला जायची त्याच घरात तेव्हा केम्पम्मा कूक होती. केम्पम्माचं मणीच्या घरी बऱ्याचदा येणं जाणं व्हायचं. तेव्हा तिची रेणुकाची गाठ पडली होती. रेणुकाच्या नवऱ्यानं शंकरनं 29 डिसेंबर 2006 आपली बायको बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये नोंदवली होती. आपण सांगत असलेला विधी केला तर तुला मुलगा होईल असं आमिष दाखवत केम्पम्मानं तिला कोलारमधल्या एका भक्तिनिवासात बोलावलं आणि तिथंच तिचा खून केला असं पोलीस तपासात नंतर उघड झालं.
पोलिसांनी केम्पम्माला 31 डिसेंबर 2008 बसस्टँडवर अटक केली. त्यावेळी ती चोरीचे दागिने विकण्याचा प्रयत्न करत होती. प्रत्येक वेळी नवं सावज हेरताना ती आपलं नाव बदलत होती, कधी जयम्मा, कधी संत्रम्मा, तर कधी मल्लिका.
हो, म्हणून तू सुरुवातीला एवढी सगळी नावं घेतली.
हो, तिला सायनाइड मल्लिका हे नावही मीडियानं दिलं नसून पोलिसांनी दिलंय, माहितीये का तुला?
अरे कमाल.
तर बसस्टँडवर जयम्मा नावाची एक बाई संशयास्पदपणे काहीतरी विकतीये अशी टीप पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. तेव्हा तिच्याकडे सोनं, नाणं आणि पैसे पण मिळाले. पोलिसांनी हिसका दाखवताच मग तिनं आपले सगळे गुन्हे कबूल केले. केम्पम्माला वेगवेगळ्या महिलांच्या खुनांसाठी दोषी ठरवण्यात आलं 2010 मुन्नियम्मांच्या खुनासाठी तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर 2012 तिला नागवेणीच्या खुनाच्या प्रकरणी आणखी एका मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. कर्नाटकात देहदंडाची शिक्षा सुनावलेली केम्पम्मा ही पहिली महिला आरोपी ठरली. मात्र नंतर तिच्या फाशीच्या शिक्षेचं रूपांतर जन्मठेपेत करण्यात आलं. केम्पम्माच्या विरोधात केवळ परिस्थितीजन्य पुरावे असल्यानं कोर्टानं फाशीची शिक्षा रद्द करत ती जन्मठेपेत बदलली.
केम्पम्माचे गुन्हे सिद्ध झाल्यावर आणि तिचं उरलेलं सगळं आयुष्य काळ कोठडीत जाणारे हे स्पष्ट झाल्यावर तिचं नाव परत बातम्यात झळकायचं खरं तर काहीच कारण नव्हतं. पण 2017 तमिळनाडूच्या राजकारणी AIADMKच्या नेत्या आणि जयललितांच्या निकटवर्ती VK शशिकला यांना कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात अटक करण्यात आली आणि 4 त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली. योगायोगानं शशिकला यांना केम्पम्माच्या शेजारच्या बराकीतच डांबण्यात आलं होतं. त्यावेळी म्हणे शशिकला यांना भेटण्यासाठी केम्पम्मानं जेल अथॉरिटीजकडे एकच लकडा लावला होता.
बापरे.
हो ना. काही रिपोर्टच्या मते तर शशिकला यांना केम्पम्मापासून काही दगाफटका होऊ नये म्हणून केम्पम्माला एका रात्रीत दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात आलं. तर काही बातम्यांमध्ये शशिकला आणि केम्पम्मातल्या वाढत्या मैत्रीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतं. आपल्या देशात खरंच काही होऊ शकतं.
हो, खरंच आहे.
केम्पम्मा शशिकला यांच्यासाठी जेवणही आणायची कारण शशिकला सारख्या मोठ्या नेत्यानं जेवणासाठी तुरुंगाच्या लाईनीत उभं राहू नये असं तिला वाटायचं. गोष्ट इथंच संपत नाही. केम्पम्मा ही तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचीही मोठी फॅन आहे. त्यामुळं 2014 जयललितांना अटक होऊन बेंगळुरूच्या जेलमध्ये डांबण्यात आलं तेव्हाही केम्पम्मानं त्यांच्या भेटीसाठी तगादा लावला होता. तेव्हाही कदाचित त्या दोघींची भेट झाली असल्याची शक्यता आहे कारण केम्पम्माचं जयललितांशी फ्रेंडली असणं जेल प्रशासनाला बुचकळ्यात टाकणारं होतं असे उल्लेख त्यावेळच्या काही बातम्यात सापडतात.
बाकी सध्या सगळ्याच OTT प्लॅटफॉर्मवर सध्या क्राईम थ्रिलर्सची चलती असल्यानं केम्पम्मावर सुद्धा 2021 एक फिल्म रिलीज झाली आहे. साईनाईड मल्लिका या तिच्या टोपन नावानंच असलेल्या या फिल्ममध्ये संजना प्रकाश या अभिनेत्रीनं केम्पम्माची भूमिका केली आहे.
अरे बघूया आपण ही फिल्म नक्की.
आपण ट्रेलर बघितला होता तिचा.
हो आय गेस यस. सो फ्रेंड्स, मराठी क्राईम कथा या आमच्या पॉडकास्ट शोचा हा होता दुसरा एपिसोड. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटतोय आम्हाला नक्की कळवा. तुम्ही माझ्याशी निरंजन मेढेकर या माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर कनेक्ट होऊ शकता आणि डायरेक्ट मेसेजनी मला फीडबॅक कळवू शकता. या पॉडकास्टचे सगळे लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला इकडे मिळतील. बाकी पुढच्या एपिसोडमध्ये अशीच एखादी खतरनाक थ्रिलिंग केस घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय.